Sri Chaitanya Ishvaram. Hare Krishna. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर हा आठव्या स्कंदातील 31 नंबरचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये प्रसंग असा आहे, बली महाराज आहेत, यांना बंदी बनवलेलं आहे. त्यांना धनहीन केलेलं आहे, पदहीन केलेलं आहे, शत्रूद्वारे पराजित देखील केलेलं आहे, आणि अशा त्यांना बंदी देखील बनवलेला आहे. पण तरी सुद्धा बली महाराज हे अतिशय सहनशील आहेत, आणि त्यांची ही सहनशीलता बघून या ठिकाणी भगवान प्रत्यक्ष म्हणतायत. काय म्हणतायत? या बलीने असाधारण सहनशीलता दाखवल्यामुळे मी त्याला देवाकरता हे दुष्पाप असलेले स्थान प्रदान केले आहे. पुढे सावर्णी नामक मनमंत्रात हा इंद्र होईल. आता सध्या कोण इंद्र आहे आपल्याला नाव माहित नाही, पण इंद्र आहे. पण भविष्यात म्हणजे 14 मणू आहेत. 14 मणूच्या कालामध्ये भविष्यामध्ये सावर्णी नामक ज्यावेळेला मणू होईल त्यावेळेला इंद्र कोण असेल? बली महाराज. तर हे भविष्य आहे, हे भाकीत आहे, अजून होणार आहे, फार पुष्कळ कालावधी जाणार आहे. पण तरी सुद्धा भगवंतांनी हे भाकीत केलेलं आहे. असं कोणी आयऱ्या गेऱ्यानी किंवा अशा कुठल्या अशा किंवा राजकारणी व्यक्तीनी किंवा आणखी कोणी अशा बुवा बाबाने कोणी असं भाकीत केलेलं नाही आहे. साक्षात भगवंतांनी केलेलं भाकीत आहे. भगवंतांनी भाकीत केलेलं आहे ते कधी असत्य ठरत नाहीत. कारण का? कारण करता करिता तेच आहेत. म्हणून तर त्यांना अच्युत असं म्हटलं जात. म्हणजेच काय? कि ते आपल्या कर्तव्यामध्ये कधी चूक करत नाहीत, चुकत नाहीतच. जे चुकत नाही त्याचं नाव भगवंत आहे, आणि जे चुकतो त्याचं नाव कधी कधी चुकतो त्याचं नाव मनुष्य आहे. तर या ठिकाणी असा सुंदर प्रसंग आहे. भगवंताचं विशेष योगदान आहे बली महाराजासाठी, वरदान आहे, बली भगवंताची घोषणा आहे. अनेकदा असं अभंगामध्ये असं म्हटलं जातं की आले देवाजीच्या मना ते कुणाची काही चाले ना. पण देवाजीच्या मनात आल्यानंतर कुणाचं काही चालत नाही हे नक्की आहे. पण देवाच्या मनात असं काय बी येत नाही. असं रस्त्यावरच्या मातीबिरूसारखं मनात आलं की खरं सुटलं असं नसते देवाचं. देवाच्या मनात येतं ते देव आहे, तो चारी बाजूनी दृष्टिकोन असतो. त्याच्या त्याच्या त्या ज्या व्यक्तीवरती काय करण्याचं मनात आलेलं आहे त्याच्या व्यक्तिगत जीवनावरती काय परिणाम होईल, त्याच्या आजूबाजूला असलेल्या नातेवाईकावरती काय होईल, त्याच्या बाजूला असलेल्या समाजावरती काय, राष्ट्रावरती काय, इव्हन संपूर्ण स्तरावरती काय परिणाम होईल, आणि त्याचं कर्म, त्याचं सकाम कर्म आहे का भक्ती कर्म आहे, की सगळ्याचा सारासार विचार करून भगवंत मनामध्ये आणतात, आणि मग त्यावेळेला ते कार्य करतात. तर असं कोणाविषयी आणतात भगवंत? तर म्हटलेलं आहे की भगवंत असं कोणाशी मनात आणत नाहीत. भगवान परीक्षक आहेत, परंतु भगवान कोणाची परीक्षा घेतात? खास करून त्यांच्या विशेष भक्तांची. असे कोणाची परीक्षा घेत नाहीत भगवंत. भगवंत त्याच्या निजी भक्तांची, त्यांना ज्यांनी हृदयात, ज्या जीवांनी त्यांना हृदयात आश्रय दिलेला आहे अशा लोकांची, अशा भक्तांची भगवंत आणखी परीक्षा घेतात. या ठिकाणी तात्पर्यमध्ये श्री प्रभुपादांनी सुदामा ब्राह्मण, आणखी वेगळ्या गोपी आहेत, वेगळे आचार्य आहेत, या सगळ्यांचं उदाहरण दिलेलं आहे की अशा सगळ्या भक्तांची भगवंतांनी परीक्षा घेतलेली आहे. तर भगवंत या ठिकाणी हा सिद्धांत स्थापन करतात की मी काय सिद्धांत आहे तो आराध्य भगवान ब्रजेश तनया तद्धाम वृंदावनम च रम्या क्वाचित उपासना ब्रजवधूवर्गेण वा कल्पितम् श्रीमद्भागवतम् प्रमाणममलम् प्रेमापुमार्तो महान् चैतन्य महाप्रभुमतमिदम् तत्र आदरणो परः. याच्यामध्ये भगवंताने हा भगवंताला हे चार सिद्धांत स्थापन करायचे आहेत. या सगळ्या या योजनांचा भगवंताच्या परीक्षक स्वभावाचा जो मतितार्थ आहे तो आहे की हे चार सिद्धांत भगवंताला स्थापन करायचे आहेत. कुठले आहेत ते? की सर्वश्रेष्ठ भगवंत आहेत हे सर्व जीवासाठी आराध्य आहेत आणि त्यांच्या सेवेत असलेले त्यांचे भक्त देखील आराध्य आहेत आणि ज्या ठिकाणी भक्त राहतात त्या भूमीला धाम असं म्हटलं जातं. ते धाम देखील आराध्य आहे. आराध्य म्हणजे पूजनीय आहे हा पहिला सिद्धांत. आणि दुसरा सिद्धांत म्हणजे की भगवंताचे आत्तापर्यंत असे अनेक भक्त झाले. या ठिकाणी बली महाराज सुद्धा याचं आत्मनिधेनासाठी प्रसिद्ध आहेत ते. परंतु बली महाराज असोत, प्रल्हाद महाराज असोत, ध्रुव महाराज असोत, वेगवेगळे आचार्य असोत, परंतु या सर्व भक्तांमुळे शिरोमणी ज्या भक्त आहेत त्या कोण आहेत? ब्रजवधू आहेत. आणि त्यांनी भगवंताप्रती केलेली भक्ती आहे ना ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. हा दुसरा सिद्धांत आहे. आणि तिसरा सिद्धांत आहे की श्रीमद भागवत प्रमाण एक निर्मल प्रमाण आहे. याच्यामध्ये कुठला मळ नाही आहे. आणि चौथा सिद्धांत म्हणजे की प्रेम हाच पुरुषार्थ आहे, दुसरा पुरुषार्थ नाहीये. धर्मार्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ म्हटलेले आहे पण पंचम पुरुषार्थ म्हणजे खरा पुरुषार्थ आहे तर प्रेम हाच पुरुषार्थ आहे. एक जीवाने दुसऱ्या जीवावरती प्रेम करावं आणि दुसऱ्या जीवावरती करता करता भगवंतावर देखील प्रेम करावं हा प्रेम पुरुषार्थ आहे. तर हा सिद्धांत स्थापन करण्यासाठी चैतन्य महाप्रभू आलेले आहेत. चैतन्य महाप्रभूंचं असं मत आहे आणि हे आपल्या सर्वांसाठी परम आदरणीय मत आहे. कारण चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत आहेत. म्हणून या ठिकाणी भागवतामध्ये हे उदाहरण आलेलं आहे. भागवताची रचना आहे ही फार पूर्वी केलेली आहे आणि इंद्र हा म्हणजे बली महाराज इंद्र होणार आहेत हे फार फार भविष्य पुढे आहे. म्हणून एवढं मोठं भविष्य आहे ते भागवत मध्ये आत्ताच आलेलं आहे. म्हणून तर भागवत साहित्याला म्हटलंय की निर्मल साहित्य. निर्मल शब्द प्रमाण आहे. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान असं हे तीन पद्धती आहेत ना एखादं शास्त्रीय सत्तात म्हणा. त्यासाठी शब्द प्रमाण हे सर्वश्रेष्ठ आहे. परंतु त्यामध्येही भागवत प्रमाण जे शब्द प्रमाण आहे ते निर्मल शब्द प्रमाण आहे. याच्यामध्ये कुठलाही मल नाहीये, निर्मल आहे असं ते प्रमाण आहे. म्हणजे या ठिकाणी भगवंतांनी घोषणा केलेली आहे आपल्या भक्ताची की हा जो इंद्र आहे, हा जो बली आहे, तो सावर्णी मन्वंतरात हा प्रत्यक्ष इंद्र होणार आहे. तर भगवंत असं भाकीत करतात ते खोटं ठरणारच नाही, खोटं ठरू शकत नाहीत. कारण ते स्वतः करत आहेत. तर असं काय बघतात भगवंत एवढं मोठं भाकीत करतात, ते जीवात असं काय बघतात? तर या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याचं काय बघत नाहीत, त्याची काय बघतात? त्याची सहनशीलता बघतात. त्याचं धन बघत नाहीत, त्याचं शरीर बघत नाहीत, त्याची साधना बघत नाहीत, त्याची सहनशीलता बघतात. तो किती सहनशील आहे. जर त्याच्याकडे अशी सहनशीलता असेल तर भगवान निश्चित आहे की देवतांना लाजवेल असं त्याला पद असं त्याला प्रदान करतात. या ठिकाणी आपण प्रसंग बघतोय तो बली महाराजांचा आहे की बली महाराजाकडे अशी प्रचंड सहनशीलता आहे. काय सहन केले त्यांनी? अरे एवढा मोठा राजा स्वर्ग पाताळापासून स्वर्गापर्यंत राजा बनला होता, परंतु एका क्षणात सगळं काय हिसकावून घेतलं आणि सो खुशीने द्यायला तयार झालात. असं नाही की हृदयामध्ये थोडी अरे सगळंच घेतलं सगळंच घेतलं सगळंच घेतलं असं नाही, सहज सहज दिलं त्यांनी. पदहीन केलं, शत्रूकडून पराजित देखील केलं आणि एवढं करून सुद्धा आणखी बांधलं सुद्धा जेलमध्ये टाकल्यासारखं. तर एवढं करून जेलमध्ये टाकल्यानंतर काय क्रोध काम क्रोध हे सगळं वरती येऊ शकतात, पण बली महाराजांचं असं काही झालं नाही. म्हणून सगळं काही भगवंताला अर्पण केलं त्यांनी, शिवाय भगवंताची स्तुती गान करतायत ते. म्हणून खरी सहनशीलतेची व्याख्या काय आहे, तत्ते अनुकंपा सुसमिक्षमानो गुंजान्येव आत्मकृतं विपाकं रद्वागपुर्भी विदधनं अस्ति जिवेतयो मुक्तिपदे सदाय भाग. तत्ते अनुकंपा, की भगवंताची अनुकंपा झालेली असं समजायचं. आपल्या कर्माचा रिझल्ट असतो तो, पण ती भगवंताची असा जो साधक आहे असा जो जीव आहे तो भगवंताची कृपा झालेली आहे असं समजतो. एव आत्मकृतम विपाकम, म्हणजे आपल्याकडून जे काही कर्म झालेलं असेल त्याला तो सहन करतो. कसा करतो? नुसतं काय म्हणतात का नाही, बळजबरीने सहन करत नाही ते. त्याच्यामध्ये रद्वाग पूर्वी आपल्या हृदयाने आपल्या वाणीने वफूर्वी म्हणजे शरीराने देखील काया वाचा मनाने भगवंताची स्तुती करत राहतो तेव्हा सहनशीलतेची व्याख्या पूर्ण होते. सहन आज समाजामध्ये पावलोपावली सहन करणारे, दुःख देणारे, एकमेकाला फसवणारे असे अनेक आहेत. सहन झकमारीत करावं लागतं असं म्हणतो मराठीमध्ये म्हणे ना. पण हे सहन करणं नाहीये. सहन करणं म्हणजे भागवतानुसार याला म्हणायचं सहन करणं. रद्वाग पूर्वी विदधनम असते, कि तो आपल्या वाणीने आपल्या शरीराने आपल्या मनाने भगवंताला धन्यवाद देतोय की तुम्ही भगवंता अनुकंपा पेली माझ्यावरती. तर भागवत सांगतं तो मुक्तीचा अधिकारी आहे, म्हणजेच तो भक्तीचा देखील अधिकारी आहे. तो भक्तीपदावरती आरूढ झालेला व्यक्ती आहे, म्हणजे निश्चित त्याच्यासाठी सर्वात मोठं पद आहे ते. हे फार महत्वाचं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने सहनशीलता आहे ती इथं पूर्ण होते. पण भगवंताचा स्वभाव परीक्षक आहे. भगवंत पावलोपावली परीक्षा घेतात. जसा एक चांगला रस्ता बनवला आणि रस्त्यावरती चालण्यासाठी चांगले पाय भी बनवले आणि व्यवस्थित चालवण्यासाठी बुद्धी भी दिली, परंतु तरी सुद्धा ठेस लागली जाते आणि ठेस लागून झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित चालायचं आणखीन बुद्धी आणखी दिली जाते, पण तरी सुद्धा दुसरी परीक्षामध्ये आणखीन ऍक्सिडेंट होऊन पाय भी मोडला जातो, परत चालण्यासाठी पाय भी राहत नाही. पण तरी सुद्धा ना कधी रस्त्याला दोष, ना पायाला दोष, ना भगवंताला दोष. तर हे आहे सहनशीलता. भगवंत अशा असं बघतात आणि असं ज्यावेळेला अशा परीक्षा ज्यावेळेला तो पास होतो त्याच्यासाठी काय मग भक्तिपंथ, हे सर्वात मोठं जे भक्तिपद आहे हे आरूढ त्याला भगवंत करतात. पण भगवंताचा स्वभाव आहे, भगवंत नेहमी शोधतात की तो किती प्रामाणिक आहे. भगवंत त्याच्यावरती अनेक प्रसंग आणून देतात. जसं पहिलीत गेला की पहिलीचा पेपर येणारच आहे आणि दुसरीत जायला मिळणार आहे, दुसरीत गेलं की दुसरीचा पेपर येणारच आहे, त्यावेळेला तिसरीत जायला मिळणार आहे, तिसरीत गेल्यानंतर तिसरीचा पेपर येणारच आहे, त्यावेळेला चौथीत जायला नंतर ज्या ज्या येतेतून वरती जाण्यानंतर त्या त्या येतेचा पेपर हा येणार आहे, ती परीक्षा पास व्हावा लागणार आहे. पण या सगळ्यामध्ये भगवान बघतात ते प्रामाणिकता बघतात की किती प्रामाणिक आहे, हे सगळं करून किती हा प्रामाणिकता आहे. असं एक कहाणी आहे. एक राजा असतो, या राजाप्रमाणे भगवंताचा स्वभाव असतो. भगवंत जसा राजा हा चतुर आहे, तसा भगवान देखील असे चतुर चतुर स्वभाव आहे. चतुरात्मक भगवंताचं नाव आहे. तसं एक राजा असतो, त्याला काही असं मूलबाळ नसतं, त्याला एक मुलगी असते. आपल्या मुलीचा विवाह करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये तो दवंडी देतो. म्हणतो की जो कोणी युवक आहे, माझ्या मुलीशी विवाह करायची इच्छुक आहे, त्याने उद्या सकाळी दरबारात हजर राहावं. तर सगळे युवक दरबारामध्ये हजर होतात आणि ज्या वेळेला असे अनेक सुंदर युवक ज्या वेळेला दरबारात जमा होतात, त्यावेळेला सगळ्यासाठी एक हट्ट घालतो की म्हणतो की मी तुम्हाला काही वस्तू देतो. ही वस्तू तो वस्तू हे बीज देतो मी तुम्हाला. एक बी आहे, हे बी तुम्ही आपल्या घरी जाऊन आपल्या कुंडीमध्ये याचं रोपण करायचं, याला रोज पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर एक सुंदर रोप तयार होईल. आणि हे सुंदर रोप तयार झाल्यानंतर सगळ्या युवकांनी परत माझ्या राजवाड्यामध्ये घेऊन यायचं याला. आणि ज्या युवकाचं रोप सुंदर असेल त्याला माझी युती बहाल करेल. आणि एवढंच नव्हे तर भविष्यातला या राज्याचा उत्तराधिकारी तोच असेल. म्हणजे सगळे युवक जमले, सगळ्यांना ते बीज दिलं गेलं आणि प्रत्येकाने आपापला प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु एक युवकाच्या लक्षात आलं की अरे पाणी घालतोय काही झाड उगवलंच तयार नाही. पण काही युवकांनी म्हणले की अरे उगवणं कसं काय, म्हणले कदाचित नसल उगवत पण आपण त्या प्रकारचं बाजारात. चांगलं मुद्दा काय आहे की फक्त रोप चांगलं दिसलं पाहिजे, बाकीचं याला महत्व नाही. बरेच लोक जे स्वार्थी मतलबी जे लोक असतात ना, त्याला मेन मुद्द्याला हात घालतात, मुद्द्याला हात घालून फसतात. तसे हे सगळे युवक म्हणले की मुद्दा काय, रोप चांगलं दिसलं पाहिजे. त्यांनी एक बाजारातलं रोप आणलं चांगलं आणि त्याला पाणी घालत चांगलं औषध फवारणी करून त्याला असं एकदम सुंदर असं तयार केलं. आणि ज्यावेळेला दिवस आला तो त्यावेळेला ते राजवाड्यामध्ये आणलं. परंतु एक युवकाला मात्र प्रश्न पडला की अरे किती दिवस पाणी घालतो, काय रोप काय उगवत नाही. म्हणून त्याने म्हणलं की ठीक आहे, काय आपलं काय कदाचित माझ्या वाटेला असं एक काहीतरी चुकीचं बी मिळालं असेल, माझं नशीबच नाही ते. मग तो काही राजवाड्यामध्ये हजर नाही झाला. ज्यावेळेला सगळ्या बाकीच्या युवकांनी अशी लाईनमध्ये आपापली रोपं लावली आणि राजा परीक्षेसाठी आला की एकावरचढ एक रोप होतं ते. कुणाला मार्क द्यावा, कुणाला पहिला नंबर द्यावा हे काही कळत नव्हतं. सर्व रोपांची परीक्षा बघून राजा आसनावरती आला, म्हणाले की अरे सगळे युवक आले, अजून एक युवक आला नाहीये. म्हणाले की का नाही आलं, तुमच्या कुणाच्या शेजारी राहतो का तो. हो म्हणले आमच्या शेजारी राहतो तो. ठीक आवडतो त्याला घेऊन या. त्याला तर घेऊन त्याच्याकडे गेले, म्हणले अरे तुझं रोप, तू रोप नाही आणलं. म्हणले काय करणार, माझं रोप मी किती प्रयत्न केला पण उगवलंच नाहीये. ठीक आहे म्हणले तर राजा तुला बोलावतो दरबारात. त्यावेळेला राजाने त्याला विचारलं की तू रोप तुझं का नाही आणलं. म्हणले की मी कदाचित तुम्ही मला मी जे प्रामाणिक प्रयत्न केला पण ते रोप आहे, ते रोप बी होतं का नव्हतं का काय का मी फसलो का तू काय झालं नेमकं माहीत नाही, पण ते रोप उगवलंच नाहीये. ज्यावेळेला राजा त्या ठिकाणी पुन्हा आसनावर येतो आणि त्याला जाहीरपणे घोषणा करतो की माझ्या मुलीचा जो वर होणार आहे तो हा योग होणार आहे आणि उत्तराधिकारी हाच युवक होणार आहे. या सगळ्या युवकांना अचंबित वाटलं, प्रश्न झाला, मोठा प्रश्न पडला की हे असं काय झालं. त्याला सगळ्या युवकांनी प्रश्न विचारला की अरे आमचं एवढं सुंदर रोप असून तुम्ही ज्याला तुम्ही मुद्दा मांडला होता की रोप चांगलं दिसायचं, हा तुम्हाला मुद्दा तुम्ही खोडून टाकताय. हा तुमचा मुद्दा म्हणून काय होता की रोप चांगलं दिसलं पाहिजे, आमची एवढी रोप चांगली आहेत यातल्यापैकी कुणालाच मार्ग देता तुम्ही, याला कसं काय मार्ग देताय तुम्ही. तर राजा म्हणाले की वास्तविक पाहता मी जे असं बीज दिलं होतं ते बीज उगवणारच नव्हतं. तुम्ही कुठून ते उगवलं, कसं काय उगवलं गेलं? त्याला सगळे इन्क्वायरी काही कबूल केलं की आम्ही ते उगवलं नाही, पण आम्ही ते बाजारात आणून मुद्दा मेन मुद्द्याला हात घालून रोप चांगलं बनवायचा प्रयत्न केला. म्हणून म्हटलं की मी याचीच परीक्षा घेत होतो की जो खरा कोण प्रामाणिकता आहे. कारण हे अख्खं राज्य सांभाळायचं आहे, अशा कुठल्याही फालतू केवळ स्वार्थी लोकांसाठी हे राज्य नाही आहे. हे राज्य कोणासाठी आहे? प्रामाणिक व्यक्तीसाठी राज्य आहे. जो कोणी प्रामाणिक आहे तोच यो भविष्यातलं राज्य चालू शकतो. त्याप्रमाणे भगवंत देखील आपल्या प्रामाणिकतेची नेहमी परीक्षा घेत असतात. ही प्रामाणिकता अतिशय महत्वाची आहे की आपण किती प्रामाणिक आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या साधनेमध्ये, याच्यामध्ये. की कुठेतरी आपण भगवंताला फसवतोय का, कुणाला तरी भक्ताला फसवतोय का, आणखी कुणाला फसवतोय का, किंवा आपल्यालाच आपण फसवतोय का, हे सर्व भगवंत बघत असतात. म्हणून वास्तविकपणा हे जे हे भयानक आहे, भगवंताची मार्किंग आहे, ते सहनशीलता जे मार्किंग आहे हे सहन केलं पाहिजे. तर जी परिस्थिती आहे अशी भयानक आता सध्या, कोरोना व्हायरसचा प्रचंड मोठा सगळ्या जगाला संकटात टाकलेला आहे. तर या ठिकाणी कोरोना हा देखील दुसरा दुसरा कोणी नाही, हा साक्षात भगवंताचा प्रतिनिधी आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण ज्याप्रमाणे जसं नरसिंह भगवंत असे दुष्टांना मारण्यासाठी खांबातून प्रकट झाले, तसा हा प्रकट झालेला आहे आणि अनेक लोकांना मारतोय. हा का मारतोय? कारण का याचा अर्थ असं नाही की भक्त याच्यामध्ये भक्त ते पापीच लोक आहेत असं नाही. कुठंतरी कायतरी कुठंतरी आपल्या कर्माची चूक आहे, म्हणून तर हा अशा प्रकारचा व्हायरस तयार होत असतो. कारण याच्यामध्ये शास्त्रामध्ये याला पुरावा आहे की ज्या वेळेला असं काहीतरी विचित्र घडतं त्यावेळेला असं का घडतं, भगवंत असं आपत्ती वेगवेगळे संकट असे का आणतात, तर कुठेतरी कर्माचा जो झोक हा चुकीचा गेलेला असतो लोकांचा. म्हणून देहाला जो दंड मिळतो तो असाच मिळत नाही, कुठेतरी त्याच्यामध्ये त्याच्या कर्माचाच दोष असतो. तुकाराम महाराज अभंगामध्ये स्पष्ट त्यांनी व्याख्या केलेली आहे. काय म्हणतात ते? पापाचे संचित देहासी दंड, तुझ नारायणा बोल नाही, पेरे कडू जिरे मागे अमृत फळे, अर्का वृक्षा केळी कैसी येती, तुका मने आता देवा का रुसावे, काय केले मनासी पुसावे. पापाचे संचित जर असेल तर देहाला दंड मिळतोच. आपल्या देहाला दंड आहे, जन्म मृत्यू जरा व्याधीचा मृत्यूरूपी दंड आहे. हे आपलं पाप आहे, पापाचं संचित ज्यावेळेला होतं त्यावेळेला मृत्यूरूपी दंड मिळतो आपल्याला. तुझं नारायणा बोल नाही, हे नारायणा तुझा यात काही दोष नाही, तुझं ते बोल नाही, तू ते योग्य करतोय. हे जीव काय करतात? पेरे कडू जिर आणि मागे अमृत फळ. कडू जिर पेरल्यानंतर अमृताचं फळ कसं येईल? आंबट द्राक्षाला अर्का वृक्षा केळी कशी येते? आंबट जर द्राक्ष पेरली तर त्याला केळी कसं काय येईल? आंबट पेरलं तर आंबटच येईल. मग तुका म्हणे आता देवा का रुसावे, देवावरती रुसायचं नाही. त्याच्या अगोदर देवावरती रुसायच्या अगोदर मनाला विचारायला पाहिजे, काय केले मनासी पुसावे. म्हणून या ठिकाणी सुंदर अभागामध्ये शिक्षा देत आहेत की ज्या वेळेला आपल्यावरती कुठलंही जे देहास्वरूपी संकट येतं, साधी सर्दी असू द्यात, कुठं इंडायजेशन असू द्यात, कुठे कुठला आजार असू द्यात, कुठल्या अगोदर कुठल्या देवालाच दोष देण्या अगोदर आपल्या मनाला विचारून बघितलं पाहिजे की आपण कुठेतरी चुकलोय का. काय केले मनासी पुसावे, पुसावे म्हणजे विचारायला पाहिजे, मनाला विचारायला पाहिजे काय केलं ते. तर हे निश्चित आहे की असा जो भयानक करोना महाराज आलेला आहे की लोक आहेत ते भयानक कर्मकांडी बनलेले आहेत, कर्मकांडीच नाही तर पापी बनलेले आहेत, नास्तिक बनलेले आहेत. म्हणून अशा नास्तिक लोकांसाठी हा व्हायरस जसा प्रल्हादाच्या रक्षणासाठी आणि हिरण्यकश्यपच्या वधासाठी नरसिंह आले, तसा आपल्या सर्वांच्या भक्त लोकांसाठी हा व्हायरस आलेला आहे. पण भक्त लोकांनी घाबरायचं कारण नाही, कारण का भक्त हे भगवंताला सतत शरण गेलेले असतात आणि भगवंत भक्तांनी भगवंताला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेलं असतं. जसं बली महाराज या ठिकाणी सदैव सहनशील झालेले आहेत, तसं भक्त देखील सहनशीलतेने भगवंताची पूजा करतात. म्हणून त्या त्याचा भगवंताला कधीच दोष देत नाहीत. म्हणून हा जो व्हायरस जरी आला जरी भक्तावरती तरी सुद्धा त्या व्हायरसचा असा ज्या कर्मी लोकांवर जसा परिणाम होणार आहे तसा भक्तावर त्याचा विचित्र परिणाम होणार नाही. एखादा भक्त व्हायरसने जरी मृत्युमुखी पडला तरी असा नाही की तो त्याचं व्हायरसने मेला म्हणून त्याचं जी गती आहे जी चुकीची याच्यात होईल. व्हायरस हा निश्चित आलेला आहे की एक कर्मफल म्हणून आलेला आहे, दुसरं काही कारण नाही याच. परंतु हा भगवंताचा प्रतिनिधी आहे असं आपण मानलं पाहिजे आणि त्याची पूजा केली पाहिजे. नाही, पूजा केली पाहिजे कशी पण केली पाहिजे. पूजा केली पाहिजे जिथं कुठे आहे तो हॉस्पिटलमध्ये असला तो करोना तिथे जवळ त्याच्या जाऊन आरती करायला पाहिजे का? नाही, तसं नाही. कलियुगामध्ये भगवंताच्या कुठल्याही प्रतिनिधीची पूजा कशी होते? भगवंताच्या नामाने होते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सहनशीलतेने पूजा होते, प्रार्थनेने पूजा होते. म्हणून रद्वाग पूर्वी विददनम असते, म्हणजे की सहन तर करायलाच पाहिजे पण सहन करण्यासाठी त्याच्यामध्ये आपली प्रार्थना असली पाहिजे. प्रार्थनामध्ये एवढी ताकद आहे की केवळ भक्त लोकच प्रार्थना करू शकतात अशा कुठल्याही संकटासमय. बाकीच्यांना प्रार्थना करायची बुद्धी सुचत नाही. भक्त आणि अभक्त याच्यामधला हाच फरक आहे की भक्त प्रार्थना करतात आणि हरे कृष्ण महामंत्र ही दिव्य प्रार्थना आहे. हे आपण इंडिव्हिज्युअली आपण प्रत्येकाची प्रार्थना केली पाहिजे इतर लोकांच्या भल्यासाठी, आपल्या भल्यासाठी, सर्वांच्या भल्यासाठी. थोड्या जास्त मला जप केला पाहिजे आणि जपामध्ये त्याची तीव्रता आणली पाहिजे. निश्चितही काहीतरी याच्यामध्ये आपल्याला आपला एक भगवंत आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर त्याचा साक्षात्कार भगवंत आपल्याला देणारच. असं नाही की अरे एवढा थोडासा प्रार्थना केली ना आपल्याला भगवंतांनी काही साक्षात्कार दिला नाही, असं नाही. भगवंत एवढे आहेत की आपलं काहीच मिंद ठेवत नाहीत ते. तुम्ही थोडासा प्रयत्न केला तर थोडासा साक्षात्कार तुम्हाला देतच असते. म्हणून या ठिकाणी म्हटलंय की प्रार्थनाद्वारे प्रयत्न केला पाहिजे आणि प्रार्थनाद्वारे आपण सहनशीलता आपल्याला आली पाहिजे. पण वास्तविकपणे हे आपलं या जगात काही नाहीये, हे सगळं काही भगवंताचं आहे. भगवंताचं आहे, भगवंताच्या मालकीचं आहे आणि त्याच्यासाठी आपली आसक्ती जरा सुद्धा नसली पाहिजे. जशी बली महाराजांची या ठिकाणी सगळं काही भगवंताचं आहे म्हणून त्यांनी सहजपणे सगळं काही अर्पण केलेलं आहे भगवंताने, त्याच्यामध्ये जरा सुद्धा आसक्ती देखील नाही त्याची. एवढा देखील म्हटलं जाईल की आपण रोज करतो ती साधना देखील आपली नाहीये असं मानलं पाहिजे. हे असं कसं म्हणता आपण करतोय ना साधना? नाही, साधना सुद्धा आपली नाही वास्तविकपणे, कारण भगवंताची कृपा असल्याशिवाय साधना सुद्धा आपण करू शकत नाही. म्हणून साधना सुद्धा आपली नाही, देवाची भक्तांची गुरूंची कृपा आहे म्हणून तर साधना करतोय आपण. उद्या भविष्यात म्हणले की मी कष्ट घेतोय मी लवकर उठतोय म्हणून तर साधना होते, असं नाहीये ते. असं मुळीच नाहीये, हे भगवंताचीच कृपा आहे म्हणून ते चाललेलं आहे. एकदा का भगवंत असं जर आपण मानलं तर ती कृपा देखील भगवंत काढून घेऊ शकतात जर कुणा जास्त म्हणत आलं. म्हणून साधना सुद्धा आपली नाहीये. ही सगळी जे आपण करतोय साधना, शरीर आहे, सगळं काही आपल्याजवळची शारीरिक संपत्ती आहे, काही जी नॉलेज संपत्ती आहे, सगळी संपत्ती आहे, ती सगळं काही भगवंताच्या मालकीचं आहे आणि भगवंताला अर्पण करायला शिकलं पाहिजे ते प्रार्थनेद्वारे. म्हणून हे जगत म्हणजे एक स्वप्नासारखं आहे, बाकी काही नाही आहे. जसं एक कहाणी आहे की एक गृहस्थ व्यक्ती असतो, त्याला तीन अशी मुलं असतात, एक इंजिनियर असतो, एक डॉक्टर असतो आणि एक वैमानिक असतो. तर तो एक वैमानिक मुलगा असतो, तो आजारी पडतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं आणि हे दोघी पती पत्नी त्याच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये असतात. रात्रीची वेळ असते, ज्यावेळेला त्याचे श्वास चालू असतात, रात्रीच्या 12 वाजता. हा गेले 7 दिवस हॉस्पिटलमध्ये असतो, त्याचे वडील तिथेच असतात आणि शेवटी कंटाळून कंटाळून आई त्याच्या पुशाला पायथ्याला बसलेली असते, वडील एका बाजूला खांबा टिकून बसलेले असतात, बाकी मुलं आपापल्या घरी असतात, पण हे दोघे नवरा बायको तिथे असतात. त्यावेळेला अचानक रात्रीच्या 12 वाजता त्याचा प्राण आहे, श्वास अचानक थांबला जातो, मान टाकली जाते आणि शेजारी असणारी आई एकदम किंचाळते. किंचाळल्यानंतर हा जो बाबा आहे तो खांबाला टेकून झोपलेला असतो, तो घोरत असतो आणि घोरता घोरता आई किंचाळते त्याची आणि ह्याला जाग येते आणि जसे जाग आल्यानंतर हा हसायला लागतो. हसायला लागल्यानंतर त्या आईला फार आश्चर्य वाटतं की अरे हा केवढा मोठा दुःखाचा प्रसंग आहे आणि हा बाबा हसायला लागला म्हणजे याला कदाचित आपल्या मुलाच्या दुःखानं वेळ लागली की काय. म्हणजे तुम्हाला झालं काय असं, एवढा मोठा दुःखाचा प्रसंग आहे, आपला मुलगा मरून पडलेला आहे आणि तुम्ही हसताय काय, असं काय झाले तुम्हाला असं. म्हणजे काय सांगू, म्हणजे तू ज्याला किंचाळीस ना, मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये काय बघितलं स्वप्नात तुम्ही. म्हणजे मला एक स्वप्न पडलं होतं. म्हणजे काय आलं स्वप्न तुमच्या. म्हणजे आपण दोघे घरी आहेत आणि पाडव्याचा सण आहे, पाडव्याच्या सणाला आपली तिन्ही मुलं आलेली आहेत आणि सगळा आनंदी आनंद चाललेला आहे. डॉक्टर आलेला आहे, तळाटे आलेला आहे, इंजिनियर आलेला आहे आणि वैमानिक देखील आलेला आहे आणि आनंदाने सगळा उत्सव चाललेला आहे. आणि जेवायला वाढताना अचानक माझा मुलगा जो माझ्याकडे बघून हसतो आणि हसल्याबरोबर मला त्याचं हसायला येतं. असं माझं स्वप्न चालू असताना तुझा किंचळ्याचा आवाज येतो, मी जागा होतो. म्हणजे ते सोडावं, तुमचं ते स्वप्न आहे ते सगळं. म्हणतो बाबा, म्हणतो मग हे काय, ही प्रत्यक्ष घटना आहे. ते म्हणतात नाही, हे देखील एक स्वप्नच आहे. अरे कोण कुणाचं आहे, कोण मुलं आणि कोण कुणाचं आहे, हे सगळं तात्पुरतं आहे. आज या इथं हॉस्पिटलमध्ये आपण इथं आहोत, माझा मुलगा आहे, मी त्याचा बाप आहे, तू तिची आई आहेस, हे सगळं तात्पुरतं आहे. उद्या कोणी कुणाचं नाही आहे, हे सगळं स्वप्न आहे, सगळं काही भगवंताच्या मालकीचं आहे. आपण उगीच आपला हक्क दाखवतो त्या ठिकाणी, आपल्याला असं वाटतं की त्याच्या डोकीच आपण दुःख करत बसतो, पण सर्वतोपरी या जगाला स्वप्नाप्रमाणे वाटून नेहमी रद्दबाग पूर्वी आपण भगवंताप्रती केवळ प्रार्थना केली पाहिजे आणि सहन केलं पाहिजे. त्याद्वारे भगवंत सहन खुश होतील आणि एकदा का भगवंत संतुष्ट झाले तर निश्चित आहे की आपण भक्तिपदावरती आपण आरूढ होणार आहे. म्हणून या सगळ्या तात्पर्याचा एक आढावा आशय हाच आहे की जीवन हे काही नाही, एक स्वप्नाप्रमाणे आहे. म्हणजेच काय की हे भगवंताच्या मालकीचं आहे. सर्वतोपरी भगवंताला सन्मान दिला पाहिजे, भगवंताला परम आदर दिला पाहिजे आणि जीवनात येणाऱ्या घटना आहेत, गेल्या छोट्या असतील, मोठ्या असतील, कौटुंबिक असतील, शारीरिक असतील, सगळ्या घटनांना सहन करायला शिकलं पाहिजे. कसं? प्रार्थनेच्या द्वारे. आणि प्रार्थना कशी असली पाहिजे आपली? रद वाघ पूर्वी अशीच नाही, वरचीवर नसली पाहिजे प्रार्थना. हृदयापासून, वाणीतून असली पाहिजे आणि शरीराने देखील असली पाहिजे. तिन्ही गोष्टींनी प्रार्थना असली पाहिजे, तर कर्माचं बंधन आपल्याला लागत नाही, तर कर्मयोग घडतो आपला. भक्तियोग त्यालाच म्हणतात. भक्तियोग हा केवळ मनाद्वारे साध्य होत नाहीये. भक्तियोगाची व्याख्या तेव्हा पूर्ण होऊ शकत नाही. बऱ्याच लोक अरे मनाद्वारे केला, मन भक्तियोग हा मनाद्वारे करायचा असतो, पण भक्तियोगाची व्याख्या केवळ मनाद्वारे पूर्ण होतच नाहीये. कायेन वाचा मनसेंद्रियार्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात करोमी यद्दत सकल परस्मी नारायणायति समर्पयामि. की कायेन वाचेन मनान तिन्ही गोष्टीने ज्यावेळेला आपण सहन करतो आणि प्रार्थना करतो त्यावेळेला तो खरा भक्तियोग होतो, त्यावेळेला त्याला भक्तियोग म्हटलं जातं. केवळ मनाद्वारे होतच नाही, केवळ मनाद्वारे करायचा प्रयत्न केला. ज्यावेळेला आपण शरीराने करायचा प्रयत्न करतो, हृदय वाणीने करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ते मनाद्वारे होतं. मनाद्वारे करणं एवढं सोपं आहे का? एवढं सोपं नाहीये. म्हणून भक्तियोग जो आहे ते केवळ मनाद्वारे स्थापन होत नाही, याला तिन्ही गोष्टींनी संपन्न करावा लागतो. म्हणून भक्तियोगाची खरी सुरुवात होते इंद्रियाने होते. त्याच इंद्रियामध्ये सगळ्यात वाणी, वाचा, जीभ हे इंद्रिय प्रमुख आहे. मंत्र म्हटलेला आहे की वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिव्वा वेगम उदर उपस्त वेगम एतान वेगान विशेहेतदीर सर्वामपि माम पृथ्वीम सशिष्यात. याचा वेग आवरणाय सांगितलंय, म्हणजेच काय की नुसतं आवरून बसायचं नाही, एका बाजूने वेग आवरायचा बी आणि एका बाजूने वेग सोडायचा देखील आहे. अनुकूलश जे अनुकूल गोष्टीत आहे त्या गोष्टी वेग हा सोडला पाहिजे आणि प्रतिकूल गोष्ट आहे त्याच्यासाठी वेग आवरला पाहिजे, तर तो भक्तियोग संपन्न होतो. असा जर भक्तियोग आपण संपन्न केला तर आपण पृथ्वीला शिष्य बनवू शकतो. म्हणजे या ठिकाणी खास करून सुदाम ब्राह्मणाचं उदाहरण दिलेलं आहे. सुदाम ब्राह्मण याच्याकडे काय होतं, एक गरीब बिचारा ब्राह्मण होता, परंतु भगवंत साक्षात मित्र आहेत म्हणून तरी सुद्धा भगवंताकडं कधी आपला जवळचा मित्र आहे, बालपणाचा मित्र आहे म्हणून भगवंत देतील आपल्याला अशा आशा बी नाही केली आणि भगवंताला मागितलं सुद्धा नाही कधी. नेहमी सहन करत राहिला. एवन तिथं गेल्यानंतर सुद्धा, द्वारकेमध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथं सुद्धा मागितलं नाही, मागितलं नाहीच आहे. परंतु पत्नीने आज्ञा दिली ती मागा तुम्ही, परंतु मागणं हे सुदामाला कधीच योग्य वाटलं नाही. परंतु परत येताना मात्र असं वाटलं की अरे आपण भगवंताकडे काही मागितलं नाही, हे उचितच केलं, पण काय जबाब द्यावा आपल्या पत्नीला. बिचारीने केवढ्या आशेनं मला पाठवलं होतं हे पोवे घेऊन. तिला वाटलं असेल की मी काहीतरी मागेल आणि मागून निश्चित काहीतरी भगवंत मित्र असल्यामुळे देतील, पण मी काही मागितलं बी नाही आणि मला काही दिलं बी नाही. पण ज्यावेळेला असा विचार करत करत सुदामा येतात, पण म्हणतात की हे मागितलं नाही, मी ते किती चांगलं आहे, मी किती एक शूद्र, म्हणजे ब्राह्मण सुद्धा नसल्यासारखी माझी लायकी नाही, पण अजा मी एवढा माझ्याकडं फाटका कपडा धन नसताना, काही सुद्धा लायकी नसताना, अनंत कोटी ब्रह्मांडाचा द्वारकेचा राजा मला भेटतो काय, मला आलिंगन करतो काय, मला आसनावरती बसवतो काय, मला पंख्यांनी वारा घालतो काय, हे केवढं मोठं भाग्य माझं. आणि केवळ त्या आनंदाच्या विचारातच ते चालत राहिले, चालत राहिले, चालत राहिले, चालत राहिले, त्या आनंद आश्रमामध्ये डुबून गेले बिचारे ते. आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष मथुरेजवळ आले त्यावेळेला त्यांना काय दिसतं की त्या जागेवर छोटी झोपडीच्या जागेवरती प्रचंड असा मोत्या माणिक्याने म्हणला महाल असतो, त्याची पत्नी सुद्धा त्यांना ओळखता येत नाही. आपल्या पत्नीला सुद्धा ओळखू शकत नाहीत ते. पत्नी सुद्धा कितीतरी त्याच्यामध्ये बदल झालेला असतो. ज्या वेळेला पत्नीच त्यांना ओळखते की बघा बघा हे सगळं आपलं वैभव बघा, तुमच्यामुळेच तुम्ही भगवंताकडे मागितल्यामुळे सगळं दिलेलं आहे, त्याला थोडं त्यांना कन्फ्यूज झाल्यासारखं होतं. आणि ज्या वेळेला त्यांचे आनंद त्यावेळेला प्रत्यक्ष बघतात की खरोखरच भगवंतानी हे आपल्याला एवढं दिलेलं आहे, त्यावेळेला ते अश्रूचा वेग आणखी वाढला जातो. त्याचं रूपांतर प्रचंड असं आनंद अश्रूमध्ये होतं आणि आनंद अश्रू पुषित पुषितच आपला उजवा पाय त्या राजवाड्यामध्ये टाकतात ते आणि म्हणतात की हे भगवंता हे सगळं तुमच्या मालकीचं आहे, हे माझं काहीच नाही. म्हणजे हे शास्त्र आहे. शास्त्राचं पहिलं वाक्य आहे की प्रत्येक गोष्ट भगवंताच्या मालकीची आहे. याच्यामध्ये आपण चूक केली तर आपण असुर बनल्यासारखं आहे. म्हणून 16 अध्यायामध्ये याला प्रमाण आहे. 16 अध्यायामध्ये गीतेमध्ये श्लोक आहे 23 नंबरचा की ए शास्त्र विसुज्यम वर्तते काम कारतः, काय पुढं, न सिद्धिम न सुखम न पराम गतिम. जो शास्त्राचं जो पालन करत नाहीये, आपल्या लहरीला एवढ्याप्रमाणे काम आचरण करतोय ना, त्याला ना सिद्धी नाही मिळणार, ना सुख मिळणार नाही, ना गती मिळणार नाही, त्याला काहीच मिळणार नाही. म्हणून शास्त्राचं प्रत्येक पावलोपावली आपण पालन केलं पाहिजे. शास्त्र आपल्याला हे सांगतं की सर्वांसाठी आराध्य भगवंत आहेत, त्यांच्यासाठी त्यांचे भक्त देखील आराध्य आहेत, ज्या ठिकाणी भक्त राहतात ते धाम देखील आराध्य आहे, आणि भक्तामध्ये सर्वश्रेष्ठ जी व्रजवधूंनी दाखवलेली पद्धत आहे भक्तीची, ही सर्वश्रेष्ठ पद्धत आहे. यासाठी श्रीमद भागवत हे शब्द प्रमाण आहे, ते निर्मल शब्द प्रमाण आहे. आणि खरा पुरुषार्थ प्रेम आहे. या जगाने या जीवाने दुसऱ्या जीवावरती प्रेम करावं आणि दुसऱ्या जीवता करत करत भगवंतावरती प्रेम करावं, हा खरा पुरुषार्थ आहे. हा शास्त्राचा खरा आशय आहे. तर हे शास्त्राचं विसृजन आपल्या कधी नाही झालं तर निश्चित आहे की ते आपल्याला परमसिद्धी मिळणार, ते सुख मिळणार आणि गती सुद्धा मिळणार. काही मिळणार नाही असं नाही, सगळं काही मिळणार, परंतु शास्त्र पालन झालं पाहिजे. या ठिकाणी माझी काय योग्यता नसताना मी अशी बडबड केली, पण तुमच्या चरणाशी आश्रय घेऊन सांगतो, विनंती करतो की उर्वरित आयुष्यामध्ये मला शास्त्राचं पालन करण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा. निश्चित आहे मी पालन तुमच्या आशीर्वादाने करू शकेल आणि ती गती परम गती या जन्मातच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सर्वांना मिळेल. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न? श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवत पुराण की.